दुसरे इतिहास अध्याय 17. असाच्या जागी आता यहोशाफाट यहुदाचा राजा झाला. यहोशाफाट हा असाचा पुत्र, इस्रायलाशी तोंड देता यावे म्हणून यहोशाफाटाने आपले बळ वाढवले. त्याने यहुदाच्या सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये सैन्याच्या तुकड्या ठेवल्या. असाने काबीज केलेल्या इफ्रायमाच्या नगरांमध्ये तसेच यहुदामध्ये त्याने तटबंदी असलेली ठाणी वसवली. यहोशाफाटाला परमेश्वराचा पाठिंबा होता, कारण लहान वयातच त्याने आपले पूर्वज दावीद यांच्यासारखी सत्कृत्य केली होती. तो बाल देवतेच्या भजनी लागला नाही, आपल्या पूर्वजांच्या देवालाच तो शरण गेला. परमेश्वराच्या आज्ञा त्याने पाळल्या, इतर इस्रायल लोकांसारखा तो वागला नाही. परमेश्वराने यहोशाफाटा करवी राज्य बळकट केले. यहुदाच्या लोकांनी यहोशाफाटासाठी नजराणे आणले, त्यामुळे त्यास धन तसेच बहुमान मिळाला. परमेश्वराच्या मार्गाने वाटचाल करण्यात यहोशाफाटाचे मन रमले. यहुदा प्रांतातील उच्च स्थाने आणि अशेरा देवीच्या मूर्ती त्याने काढून टाकल्या. आपल्या राज्याच्या 3 वर्षात त्याने सरदारांना नगरांमधून यहुदी लोकास शिकवण द्यायला पाठवले. बेन हईल, ओबद्या, जखऱ्या, नथनेल आणि मिखाया हे ते सरदार होत. त्यांच्याबरोबर शमाया, नथन्या, जबद्या, असायल, शामीरामोत, यहोनाथान, अदोनिया, तोबिया आणि तोब, अदोनिया या लेवीचीही त्याने रवानगी केली. अलिशामा व यहोराम हे याजकही त्याने पाठवले. हे सरदार, लेवी आणि याजक सर्व लोकास शिकवले. परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पुस्तक त्यांनी बरोबर घेतले होते. यहुदातील गावोगावी जाऊन ते लोकास शिकवत गेले. यहुदाच्या आसपासच्या राजसत्तांनी परमेश्वराची धास्ती घेतली, त्यामुळे त्यांनी यहोशाफाटाबरोबर युद्ध केले नाही. कित्येक फलिष्ठ्यांनी यहोशाफाटासाठी चांदीच्या भेटी आणल्या. काही अरबी शेळ्या मेंढ्या घेऊन येत त्यांनी असे 7,700 मेंढरे आणि 7,700 बोकड त्यास दिले. यहोशाफाटाचे सामर्थ्य असे दिवसेंदिवस वाढत चालले. त्याने यहुदात किल्ले आणि कोठारांची नगरे बांधली. यहुदाच्या नगरात त्याची भरपूर कामे चालत असत. यरुश्लेमामध्ये यहोशाफाटाने चांगली बळकट धीर लढाऊ माणसेही ठेवली. आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची गणती झालेली होती. ती पुढील प्रमाणे: यहुदातील सरदार असे अदना हा 3,00,000 सैनिकांचा सेनापती होता. यहोहनानाच्या हाताखाली 2,80,000 सैनिक होते. जिखरीचा पुत्र अमस्या हा त्या खालोखाल 2,00,000 योद्ध्यांचा मुख्य होता. त्याने अपनाहून परमेश्वराच्या सेवेला वाहून घेतले होते. बन्यामिनांच्या वंशातील सरदार असे इल्यादाच्या अख्त्यारीत 2,00,000 सैनिक धनुष्यबाण आणि ढाल वापरण्यात तरबेज होते. इल्यादा हा एक अतिशय शूर योद्धा होता. यहोजाबादाकडे युद्ध सज्ज असे 1,80,000 पुरुष होते. ही सर्व फौज राजा यहोशाफाट याच्या सेवेत होती. याखेरीज यहुदाच्या सर्व नगरांमधील किल्ल्यांवर त्याने माणसे नेमली होती.